chinimandi.com podcast.
विझी डेली शुगर मार्केट अपडेट. गुरुवार 19 सप्टेंबर 2019. डोमेस्टिक मार्केट. आज देशभरात साखरेच्या मागणीत मंदी दिसून आली. महाराष्ट्रात S30 साखरेचा व्यापार 3180 ते 3220 रुपये, तर M30चा व्यापार 3225 ते 3370 रुपये होता. उत्तर प्रदेशमध्ये M30 साखरेचा व्यापार 3380 ते 3430 रुपये होता. गुजरातमध्ये S30 साखरेचा व्यापार 3225 ते 3255, तर M30चा व्यापार 3350 ते 3470 रुपये होता. कोलकातामध्ये M30चा व्यापार 3745 ते 3795 होता. तामिळनाडूमध्ये S30चा व्यापार 3350 ते 3525 रुपये होता, तर M30चा व्यापार 3525 होता. कोलकाता वगळून दिलेले सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव GST सोडून आहेत. इंटरनॅशनल मार्केट. लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $322.10 प्रतिटन राहिला, तर US शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट 11.04 सेंट्स होता. करन्सी, कमॉडिटी आणि इक्विटी. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचा व्यापार 71.356 झाला, तर ब्राझिलियन रिअलचा व्यापार 4.1108 झाला. क्रूड फ्युचर्स 4219 रुपये प्रति बॅरल आणि क्रूड WTI $59.24 होते. BSE सेन्सेक्स 470.41 अंकांनी खाली येऊन 36,093.47 अंकांवर, तर NSE निफ्टी 135.85 अंकांनी खाली पडून 10,704 अंकांवर थांबले.